अध्याय 3 एन त्या दिहामाय बाप्तिस्मा कोणारे युहान यहुदिया जंगलामा येईन एहकोय बोमलीन आकतो लाग्यो का पश्चताप कोआ काहका होरगा राज उंगी हे नहा काहका यशया भविष्यवाद्या असने ज्या बदल आखलाता तो ओज हे ते आखलाता जंगलामाय बोंबलणारा वाणी आखे का परमेरा मारक तयार कोआ त्या वाटो नीट कोआ एन या योहाना फाडके उटडा के आते एन चामडा कोमर पटो त्या कोमरा लातो टोडा एन रानी मोद ई तो खाय तो येरुशलमा एन बादा यहोद्या एन यारदे नोये चमखलियो होगो बाग या त्या असे गोया एन त्याहाय त्याहा पापे कोबिल कोईन यारदे नोये माय त्या पाने बाप्तिस्मा लेदा पेन परुषु एन साधु की यहा पाने खूप जहाल बाप्तिस्मा हटे त्या सेता देखीन ते त्याहा लाख्या ओ हापा पिल कहाय येणारा देवा शिक्षे पाने नहा हटी तुम्हाल कुये आख्या तर या हटी पश्चताप कोई हरा फोळदा एन अब्राहम आमे अभो हे एहको आखना विचार तुमा तुमे मोनामाय कोहामा काहका आय तुम्हा लाखू का देव अब्राहम हटी या दोगडा पाने पोहे उद्पाडा ताकतदार हे एन आमी जाडा मुळा पाय कुराडा थोबला हे त्या हटी जी जी जाड हरा फोळ देईनाय ती ती खांडीन आगेमा टाकला जाय पश्चताप कोरा हटी आय पायामाय तुमे बाप्तिस्मा कोहू खोरो पेन जो मा पासलारी हे तो मा को तो ताकतवान है त्या चापले उसला आय लायक नाही है तो देवा चोखा आत्मा माय एन आगे माय तुम्हे बाप्तिस्मा कोरी त्या थामा हूप है तो त्या खोळा चोखा कोरी एन त्या गो कोठारा मत होवी पेन बारीक कुटारा नाय उला ते ओढी आगे माय टाकीन बाळी टाकी तोवे इसु गलीला माने निंग्यो एन यारदे नोये काठावो योहाना असे त्या पाने बाप्तिस्मा ला हटी येनो त्या बाप्तिस्मा कोवा एको योहाना मुनामाय नाय आता ते आख्या ई बोराबोर नाय खोराते माये तो आथे बाप्तिस्मा ला जोजे पेन इसु त्या जवाब देईन आख्या एकोय आखे मा आमी मा बाप्तिस्मा को कहाका जी जी खोरा है ते ते आफाय कोरा जोजे पासे योहाने त्या बाप्तिस्मा को यो बाप्तिस्मा लेन इसु पाया माने बाराय हे तोवेज जुग उगाडाय गोयो एन देवा आत्मा पायरा हारको त्या वयुत्यो एन देखा जुगा माने वानी जाई ओ मा लाडको पोहो है या बदल आय खूप खुशी है।